आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये 15,000 कोटींच्या डाळ खरेदी योजनेला केंद्राची मंजुरी. दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा. आणि ज्ञानभारतम मिशन आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये सामंजस्य करार. आता सविस्तर बातम्या. मुंबई हे भारताच्या सागरी क्षेत्रातील महत्वाचं स्थान असून इंडिया मेरीटाईम वीक 2025 निमित्ताने भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. शहा यांच्या हस्ते काल मुंबईत भारत सागरी सप्ताह या परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार अनेक धोरणात्मक निर्णय घेत आहे असं सांगून शहा यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना भारत गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं.
भारत और विश्व मिलकर एक ऐसा महासागर बने जो ग्रीन भी हो, समृद्धि हो और साझा भी हो, सबका हो. इस विजन के साथ हम आगे बढ़ रहे हैं. मैं आशा करता हूं ये समिट के अंदर जो चर्चाएं होगी वो अमृत बनकर निकलेगी. न केवल भारत की मैरीटाइम इंडस्ट्री, समग्र विश्व की मैरीटाइम इंडस्ट्री को ताकत देने का काम ये समिट करेगी. मैं दुनिया भर से आए.
यावेळी केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. वाढवण बंदरामुळे भविष्यात महाराष्ट्राबरोबरच भारत सागरी शक्तीच्या रुपात उदयाला येईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आज देश के कंटेनर ट्रैफिक में सर्वाधिक योगदान मुंबई के पोर्ट्स और महाराष्ट्र के पोर्ट्स देते हैं, ये कहते हुए मुझे बहुत खुशी हो रही है. और मैं भारत सरकार का इसलिए भी आभार व्यक्त करना चाहता हूं कि अब भारत का सबसे बड़ा पोर्ट वाढ़वण पोर्ट जो बनने के साथ ही दुनिया के 10 बड़े पोर्ट्स में से एक पोर्ट होगा, उसके निर्माण की शुरुआत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अगुवाई में हो चुकी है. और ये पोर्ट आने वाले दिनों में महाराष्ट्र के साथ साथ समूचे भारत को एक मैरिटाइम शक्ति के रूप में, पावर के रूप में प्रस्तुत करेगा.
या 5 दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या बंदर विभागानं सागरी व्यापार क्षेत्रात 56,000 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. यात दिघी आणि जयगड बंदरांचा विकास आणि विस्तार, नवीन जहाज बांधणी प्रकल्प उभारणं, स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या जहाजांची बांधणी, जलवाहतूक इत्यादी क्षेत्रातल्या सामंजस्य करारांचा समावेश आहे असं ते म्हणाले. दरम्यान मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या 2 नौकांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते काल झालं. या नौकांची किल्ली आणि नोंदणी प्रमाणपत्रही यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. केंद्र सरकारने 2025-26 खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र, तेलंगण, ओडिशा आणि मध्य प्रदेश या 4 राज्यातील डाळी आणि तेलबियांच्या 15,000 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खरेदी योजनेला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत राज्यात सोयाबीनची 18,50,700 मेट्रिक टन, उडदाची 3,25,680 मेट्रिक टन आणि मुगाची 33,000 मेट्रिक टन खरेदी केली जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल ही घोषणा केली. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजेच पीएम आशा अंतर्गत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या संदर्भात चौहान यांनी काल राज्यांच्या कृषी मंत्र्यांबरोबर दूरस्थ माध्यमातून बैठक घेतली. देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवण्याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं शिवराज सिंग चौहान यावेळी म्हणाले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या 23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारतील. देशभरातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र वगळता 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले. पुनरीक्षणाचा पहिला टप्पा बिहारमध्ये राबवण्यात आला. या टप्प्यात सुधारित मतदार याद्यांबाबत एकही आक्षेप नोंदवला गेला नसल्याचं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उद्घाटन केलेल्या ज्ञानभारतम मिशनशी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा सामंजस्य करार नुकताच झाला. ऐकूया याबाबत अधिक माहिती.
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ज्ञान भारतम मिशन आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये करार करण्यात आला. संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं सहसचिव समर नंदा आणि भांडारकर संस्थेच्या वतीनं नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. संस्थेचे निबंधक डॉ श्रीनंद बापट यावेळी उपस्थित होते. हा करार 5 वर्षांचा आहे. त्याद्वारे भांडारकर संस्थेला ज्ञान भारतम मिशनमध्ये क्लस्टर सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे. संस्थेच्या स्वतःच्या संग्रहाबरोबरच इतर संस्था आणि व्यक्तींच्या संग्रहामधील हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन, भाषांतर, प्रकाशन आणि हस्तलिखितांवरील संशोधन अशा विविध बाबींची जबाबदारी आता भांडारकर संस्थेवर सोपवण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू आणि नितीन जळूकर यांच्यासह माधुरी कुलकर्णी, पुणे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूरमध्ये बोलत होते. महापालिकेची निवडणूक ही महायुती जिंकेल या भीतीपोटी महाविकास आघाडी निवडणूक आयोगावर नाहक आरोप करत असल्याचं मतही आठवले यांनी व्यक्त केलं. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाचं ध्येय साध्य करण्यासाठी देशभरात कालपासून दक्षता जागरुकता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षता आपली सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या जागरुकता सप्ताहाची संकल्पना आहे. विविध मंत्रालयं, विभाग, बँका, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात प्रतिज्ञा घेऊन सप्ताहाची सुरुवात झाली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त येत्या 31 तारखेला देशभरात रन फॉर युनिटी या दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौडमध्ये सहभागी होऊन वल्लभभाई पटेलांच्या अखंड भारत या दृष्टिकोनाचा सन्मान करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. अहिल्यानगर तसंच लातूर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या 5 जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या मेळाव्याचं आयोजन अहिल्यानगरच्या सैनिकी प्रशिक्षण संस्थेत नुकतंच करण्यात आलं होतं. यावेळी दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग विशाल अग्रवाल यांच्या हस्ते वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता यांचा सन्मान करण्यात आला. मेजर जनरल विक्रम शर्मा यांच्यासह विविध अधिकारी आणि माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करावं असं आवाहन रक्तपेढ्या आणि स्वयंसेवी संस्थांनी केलं आहे. कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एसटीच्या 1150 अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं कापूस, मिरची, बाजरी, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुणे, सांगली, कोल्हापूरमध्येही काल पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं पिकांचं नुकसान झालं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ आणि कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये 15,000 कोटींच्या डाळ खरेदी योजनेला केंद्राची मंजुरी. दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा आणि ज्ञानभारतम मिशन आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन करार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.